नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता. या सत्का मुखेल खबरो. बाणावले जिल्हा पंचायतीची पोटवेचणूक जातली 23 जूनाक. पर्यावरणाची राखण करपाक शालेय विद्यार्थ्यांक झाडांची रोपां तयार करपाक वांटेकार जावचे शिक्षण संचालनालयाचो उलो. कोकण रेल्वे मार्गावेल्या करमळी रेल्वे स्थानकाचेर लेक व्यू रेस्टॉरंट उबारतले महामंडळाची म्हायती. रविंद्र भवन मडगांवचे पाय तियात्री सभाघर 22 तारखेसावन लोकांखातीर उक्ते. आता पुराय खबरो. साश्ट म्हालातल्या बाणावले जिल्हा पंचायतीची पोटवेचणूक 23 जूनाक जातली. हे विशीची अधिसुचोवणी पंचायत सचिवांनी जारी केल्या. बाणावलेचे जिल्हा पंचायत वांगडी हेंजल फर्नांडीस हे अपात्र थारिल्ल्यान पोटवेचणूक घेवप बंधनकारक जाला. राज्य वेचणूक आयोग वेचणुकीची सविस्तर कार्यावळ जाहीर करतले. जिल्हा पंचायत वेचणूक 2020 वर्सा जाल्ली. उत्तर आणि दक्षिण गोय जिल्हा पंचायतीचेर भाजपाची सत्ता आसा. उत्तर गोय जिल्हा पंचायतीत भाजपाक 19 जाल्यार दक्षिण गोय जिल्हा पंचायतीत 14 जाग्यांचेर जैत मेळ्ळा. पर्यावरणाची राखण जावचे खातीर सगळ्या शालेय विद्यार्थ्यांनी झाडांची रोपां तयार करपाच्या वावरात व्हडा संख्येन वांटेकार जावचे असो उलो शिक्षण संचालनालयान मारला. पणस आणि आंब्याच्यो बियो किल्लोन काढून ताची रोपां करची अशी सुचोवणी आशिल्ले परिपत्रक शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी सगळ्या शाळांक धाडला. सरकारी तशीच अनुदानीत माध्यमिक तशीच उच्च माध्यमिक शाळांच्या मुखेल्यांनी आणि शिक्षकांनी हे विशीं विद्यार्थ्यांक मार्गदर्शन करचे असे ताणी मागला. बियो किल्लून ताची रोपां कशी तयार करची ते विशींची सगळी माहिती शिक्षण संचालनालयाच्या अधिकृत युट्यूब चॅनलाचेर पळोवपाक मेळटा असे हे विशींच्या पत्रकात म्हळां. NH4A वेल्या बाणस्तारी पुलाच्या डॅक पातळीची तपासणी आणि नोंद करपाच्या कामाखातीर आयतारा 26 मेक सकाळी 6:30 ते 8:30 मेरेन पूल सगळ्या प्रकारच्या येरादारी खातीर बंद आसतलो अशें खात्यान कळीत केला. नुस्तेमारी संचालनालयान एला धावजी ओल्ड गोवा हांगाच्या नुस्तेमार प्रशिक्षण केंद्रात 18 जूनासावन सुरू जावपी 6 महिने काळाच्या अभ्यासक्रमा खातीर अर्ज मागयल्यात. क्राफ्ट्स अँड गियर्स, नॅव्हिगेशन अँड सीमॅनशीप, मरीन डिझेल मशीन देखभाल आणि चालू करप, आधुनिक जाळा विणप, सीफूल व्हॅल्यू एडिशन अँड मार्केटींग, एक्वाकल्चर, एक्वेरियम तयार करप आणि पिवपा प्रशिक्षणाचो अभ्यासक्रमात आसपाव जाता. वयल्या प्रशिक्षण अभ्यासक्रमात प्रवेशा खातीर कमीत कमी 8वी पास आणि 18 ते 35 वर्सा पिराय गटातले उमेदवार पात्र आसात. अनुसूचित जाती आणि जमाती तशीच अणभव आशिल्ल्या नुस्तेमारी करपी समाजातल्या उमेदवारांक प्राधान्य दितले. अभ्यासक्रमात प्रवेश घेतिल्ल्या उमेदवाराक म्हयन्याक 1000 रुपया विद्यावेतन दितले. तशीच नुस्तेमारी ट्रिपी प्रमाण दिसाक 100 रुपया डीए दितले. या अभ्यासक्रमा खातीर अर्ज करपाची निमणी तारीख 5 जून आसा. इच्छुक उमेदवारांनी अर्ज आणि चढ माहिती खातीर एला धावजी ओल्ड गोवा हांगाच्या नुस्तेमार प्रशिक्षण केंद्रात व नुस्तेमारी संचालनालयाचे कार्यालय पणजे हांगा 2224838 या फोन नंबराचेर संपर्क साधचो वा तांच्या वेबसायटीक भेट दिवची. तटरक्षक दळाच्या जवानांनी आयतारा फेरीबोटीत शिरकल्ल्या 26 पर्यटकांची सुटका केली. पर्यटकांसयत 2 खलाशांक सुद्धा या जवानांनी वाटयले. नेरुल पॅराडायज ही फेरीबोट मुर्गा बंदरा लागी उदकार व्हावून वचपाक लागली. तटरक्षक दळाच्या जवानांनी पर्यटकांसयत खलाशांक दर्यादेगेर हाडले. नेरुल पॅराडायज ही फेरीबोट पर्यटकांक घेवन पणजेसावन मुर्गा बंदरात वताली. फेरीबोटीत 26 पर्यटक आशिल्ले. खदळल्या दर्याच्या ल्हारामदी फेरीबोट शिरकली. इतल्या मजगती फेरीबोटीचे इंधन सोपले. इतल्या मजगती C-148 बोटीतल्या तटरक्षक दळाच्या जवानांनी फेरीबोट मदींच बंद पडल्याची गजाल लक्षात आयली आणि ताणी दुसरी बोट धाडून पर्यटकांक धक्क्यार हाडले. पर्यटक फेरीबोट सुद्धा तटरक्षक दळान धक्क्याचेर हाडली अशी माहिती तटरक्षक दळाच्या म्हणयाऱ्यान दिल्या. NCERT दिल्ली हांगा आयुष मंत्रालयाच्या जोड पालवान 18 ते 20 जून मेरेन RIE मानस गगनगोत्री मैसूर कर्नाटक हांगा आयोजित केल्ल्या योगा ऑलिंपियाड सर्तीत सहभागी जावपाक अपर प्रायमरी पांवडो 4 चले चल्यांचो गट म्हळ्यार 6वी ते 8वी यत्तेत शिकपी विद्यार्थी आनी माध्यमिक पांवडो 4 चले चल्यांचो पंगड 9वी ते 10वी यत्तेत शिकपी विद्यार्थी हांचो योगा पंगड निवडपा खातीर खेळ आनी युवा वेव्हार खात्यान 27 मेक सकाळी 9 ते दनपारा 1 वरां मेरेन बहुउद्देशीय सभाघर इंदोर ह्या प्रकल्प फातोर्डा मडगांव हांगा निवड चाचणी आयोजित केल्या. इच्छूक योगा खेळगड्यांनी चड म्हायती खातीर TSO मंथन आडपयकार हांच्या कडेन संपर्क साधचो. कोकण रेल्वे मार्गावेल्या करमळी रेल्वे स्टेशनाचेर लेक व्यू रेस्टॉरंट उभारतले. तशेंच मडगांव रेल्वे स्टेशन आनी हेर म्हत्वाच्या स्टेशनावेल्यान रेंट अ बायक ही मोटरसायकली पर्यटकांक भाड्यान चलोवपाक उपलब्ध करून दिवपाची सुविधा सुरू करतले अशी माहिती कोकण रेल्वे महामंडळाचे मुखेल वेवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा हांणी आज दिल्या. संतोष कुमार झा आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड हे कंपनीचे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून अधिकृतपणान काम हातात घेतला. ते 1992 बॅच आतले भारतीय रेल्वे येरादारी सेवा अधिकारी जावन आसात. भारताभायल्या महामंडळाच्या कामगिरीविषयी उलयताना त्यांनी नेपाळातल्या डेमो गाड्याची तशेंच नवी मुंबईच्या मेट्रो रेल्वेची देखरेख करपाचे कंत्राट कोकण रेल्वे महामंडळाक मेळ्ळा आणि असेच काम करपा खातीर केनिया हांगाच्या रेल्वेकडेन आमची उलोवणी चालू आसा असं सांगले. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडाक संसारीक पांवड्यार व्हरपाची यत्न सुरू आसात असे ताणी ह्या वेळार उलयताना सांगले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. रविंद्र भवन मडगांव हांगाचे पाय तियात्री सभाघर आनी हेर भागाचे नुतनीकरण आनी दुरुस्तीचे काम पुराय जाला आनी 22 तारखे सावन हे सभाघर लोकां खातीर उक्ते जातले अशी माहिती मडगांव रविंद्र भवनाचे अध्यक्ष राजेंद्र तालक हांणी पत्रकार परिशदेंत दिली. ऑडिटोरियम स्टेजीचे एकूण फ्लोरिंग बदल्ला, ध्वनी यंत्रणा दुरुस्त केल्या, लाकडी स्टेज आनी ग्रीन रुमाच्या भायर खराब फ्लोरिंगाची डागडुजी केल्या. आता 1069 जागांची क्षमता उपलब्ध जाल्या, त्यापैकी 6 सुवाती दिव्यांगा खातीर राखीव दवरल्या. अभियंता एल्वीस जेई गौरीश तशेंच मडगांव रविंद्र भवनाच्या पुराय कर्मचाऱ्यांनी घेतिल्ल्या मेहनतीचे आनी समर्पणाचे हे काम पुराय जालां अशें तालक उलयले. रविंद्र भवन फिल्म क्लबाच्या नोंदणीची घोषणा तांणी केल्या आनी वेबसायटीचेर फॉर्म उपलब्ध आसा अशें तांणी मुखार सांगलां. भारताचे आदले प्रधानमंत्री सर्गेस्त राजीव गांधी हांची पुण्यतीत फाल्यां 21 मेक आतंकवाद विरोधी दीस म्हणून पाळटले. आतंकवाद आनी हिंसाचाराच्या घडणुकांक लागून सामान्य लोकांक जावपी दुख्ख आनी अश्यो घडणुको राष्ट्रहिताक कश्यो बाधक थारतात हाची जाणीव करूंक लोकांक आनी खासा करून तरणाट्यांक आतंकवाद आनी हिंसाचारापासून पयस दवरप हो ह्या दिसाचो उद्देश आसा. आतंकवाद विरोधी दिसा सकाळी 11 वरांचेर सचिवालयात आयोजित कार्यावळीत मुख्य सचिव सर्गेस्त राजीव गांधी हांच्या फोटवाक फुलाहार घालतले आनी सचिवालयातल्या कर्मचाऱ्यांक आतंकवाद विरोधी सोपूत दितले. खांडेपार हांगाच्या श्री शांतादुर्गा मंदिरात खांडेपार निवासिनी रोहिणी कळसाची श्री शांतादुर्गा महात्म्य आनी खांडेपार निवासिनी श्री शांतादुर्गा चरित्र अशा 2 पुस्तकांचे प्रकाशन जाले. हे कार्यावळीक वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले, प्राध्यापक रमेश सप्रे हांच्या सयत शांतादुर्गा देवस्थान समितीचे अध्यक्ष संदीप खांडेपारकर, प्रकाशक तशेंच नियोजन केल्ले संजय घाटे, लेखक ऋषिकेश परांजपे, देवस्थानाचे पुजारी प्रकाश घाटे हजर आशिल्ले. देवीचेर अपार श्रद्धा आशिल्ल्यान तिच्या महतीचो अनुभव मेळटा अशें ह्या वेळार प्राध्यापक रमेश सप्रे आनी वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले हांणी म्हळें. देवी शांतादुर्गेचो वरदहस्त भाविकांचेर आसा, देखून अशा प्रकारचे कार्य घडून येता, देखून देवीचेर नितांत श्रद्धा दवरली तर ताची प्रचिती तुमकां येतली अशें गोडबोले उलयले. सूत्रसंचालन प्राध्यापक सुभाष जाण हांणी केले. आयएमए आनी एमएनएन नॅशनल कावंसिलाच्या सांस्कृतीक समितीन नेमोमानिया ही रील तयार करपाची एक आगळीवेगळी सर्त घडून हाडली. स्पर्धेचो मथाळो ही मेडिकल नेमोलक्सीचेर आधारीत आसा. विद्यार्थ्यांक कठीण वैजकीय संकल्पना सहज शिकपाक मेळची, तांकां कसली अडचण जाणवची न्हय असल्यो गजाली सहज समजूंक शकच्यो म्हणून सोशल मिडियाचो फायदो घेवपाचो ह्या सर्तीचो हेत आशिल्लो. ह्या सर्तीत वट्ट 9 वैजकीय महाविद्यालयांनी वांटो घेतलो आनी खुबशी रील्स सर्ती खातीर सादर केली. नॅशनल कावंसिलाच्या इन्स्टाग्राम पेजीचेर 16 सर्वोत्कृष्ट रील्स अपलोड केल्यात. हातूंतलो यश नाडकर्णी, इशानी पैकाणे आनी विश्वजीत राणे हे विजय थारले. तांच्या पंगडाक 1.70 लाखा परस चड व्ह्यूज मेळ्ळे आनी 7200 परस चड लायक मेळ्ळो. श्रवण नाईक, इयान लोबो, प्रणव मणेरकार आनी शिफान शहा, अहमद खान आनी सुफियान सराफ ह्या पंगडाक तशेंच तामिळनाडूचे 2 पंगड उमेद वाडोवपी थारले. गोयातल्या चांदील पेडणी हांगाच्या 33 केव्ही हांगा वीज खात्यान घेतिल्ल्या प्रस्तावित सामान्य देखभालीच्या कामाक लागून वीज बंद उरतली, देखून 21 आनी 22 तारखेक पुराय पेडणे तालुक्याक उदका पुरवण मर्यादित आसतली अशें खात्यान कळीत केला. 21 मे दिसा रायबंदर पुलीस आउटपोस्ट आनी दिवाळी फेरी हांगाच्या 400 केव्ही ए फिडेराचेर ताकतिकेचे दुरुस्तीचे काम करपाचे आशिल्ल्यान सकाळी 9:30 ते 12:30 वरां मेरेन गोय लोकायुक्त कचेरी, आयुष हॉस्पिटल, हॉटेल रिव्हर इस्ले, गुन्यांव शाखा आनी सरभोवतणच्या वाठारात वीज पुरवण जावची ना. तशेंच 22 तारखेक केव्ही ए मिलरॉक आनी 400 केव्ही चोडण फेरी फिडेराचेर ताकतिकेचे दुरुस्ते काम करपाचे आशिल्ल्यान सकाळी 9:30 ते 12:30 वरां मेरेन मिलरॉक कॉपरेटिव्ह सोसायटी, बाबूनगर, अजुदा चर्च आनी सरभोवतणच्या वाठारात वीज पुरवण जावची ना. 22 मेक 11 केव्ही वाडेतळे फिडेराचेर ताकतिकेचे काम दुरुस्ती करपाचे आशिल्ल्यान सकाळी 8:30 ते 11:30 मेरेन वाडे तळा लागींचो वाठार, वाडे, मिर्चीवाडे, चिकली, बीएसएनएला कडलो वाठार, चाफेरान, सुशिला सीवीण वाठारात वीज पुरवण जावची ना. तशेंच 23 तारखेक 11 केव्ही वास्कोशार फिडेराचेर ताकतिकेचे दुरुस्ती काम करपाचे आशिल्ल्यान सकाळी 8:30 ते 11:30 मेरेन सेंट एन्ड्रू कॉलेज ते रेल्वे सर्कल मेरेनचो वास्कोशार वाठारात वीज पुरवण जावची ना अशें खात्यान कळीत केलां. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. बाणावले जिल्हा पंचायतीची पोटवेंचणूक जातली 23 जूनाक. पर्यावरणाची राखण करपाक शालेय विद्यार्थ्यांक झाडांची रोपां तयार करपाक वांटेकार जावचे शिक्षण संचालनालयाचो उलो. कोकण रेल्वे मार्गावेल्या करमळी रेल्वे स्थानकाचे लेक व्यू रेस्टॉरंट उभारतले महामंडळाची माहिती. रविंद्र भवन मडगांवचे पाय तियात्री सभाघर 22 तारखेच्यान लोकां खातीर उक्ते. आनी इतल्या ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.